बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 च्या कलम 2A नुसार हा महत्वाचा आणि मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे. या कायद्याप्रमाणे 18 वर्षाहून लहान मुलगी व 21 वर्षाहून कमी वयाचा मुलगा कायदेशीर विवाहासाठी योग्य नाहीत. वर किंवा वधू यांच्यातील एक जरी अल्पवयीन असेल तरी तो बाल विवाह ठरतो. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.